Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday.
आज आमच्या लग्नाचा वाढदिवस नाहीये. आमच्या मुलीचा श्वेताचा 25वा वाढदिवस आहे.
आम्ही श्वेताच्या गोड आठवणी साजऱ्या करतो. त्या नवीन गोड आठवणी साठवण्यासाठी.
She is gone and that's it. तो रघुनाथ महाशब्द किती पॉवरफुल माणूस आहे माहिती ना तुम्हाला?
म्हणून आपण अन्याय सहन करायचा का? एक लक्षात ठेव, मी कधी कोणावर अन्याय केलेला नाही आणि कोणाचा अन्याय सहन करणार नाही.
बाबा काळ आता बदललाय.
बदललाय काळ, बदललाय, पण तुझा बाप नाही अजून बदललेला. कळू दे ना मला, तू म्हणतोस त्याप्रमाणे कायदा माझा मित्र कधीच बनू शकला नाही.
पुरे झालं आता श्री, यांचं वय झालंय आता, त्यामुळे हे काय बोलतात काय करतात यांचं यांनाच कळत नाही. माझा निर्णय झालाय श्री, आणि तुला ठाऊक आहे मी एकदा निर्णय घेतला की तो कधीच बदलत नाही.
एक गोष्ट लक्षात ठेव, अन्याय करण्यापेक्षा अन्याय निमूटपणे सहन करणं हा जास्त मोठा गुन्हा आहे.